खंड पाचवा, प्रकरण एकतीसावे, तो आठवडा एक। दक्षिण भागात थोडासा प्रवास करून बहुधा एप्रिल 4 मी मुंबईस पोहोचलो। 6 पाळण्यासाठी मी मुंबईला हजर राहावे अशी श्रीयुत शंकरलाल यांच्याकडून तार आली होती, पण तत्पूर्वी 30 मार्च रोजीच दिल्लीला हरताळ पडला। दिल्लीमध्ये स्वर्गीय श्रद्धानंदजी व मरहूम हकीमसाहेब अजमल खान यांच्या अनुरोधाने कामे होत। हरताळाची तारीख 6 एप्रिलवर ढकलल्याची बातमी दिल्लीला उशिरा पोहोचली। दिल्लीमध्ये त्या दिवशी पडला तसा हरताळ पूर्वी कधीच पडला नव्हता। हिंदू व मुसलमान दोघेही एकदिल झाल्यासारखे दिसले। श्रद्धानंदजींना जुम्मा मशिदीमध्ये घेऊन जाण्यात आले व तेथे त्यांस भाषण करू दिले। हे सर्व सत्ताधाऱ्यांना सहन होऊ शकले नाही। मिरवणूक रेल्वे स्टेशनकडे जात असता पोलिसांनी अडविली, पोलिसांनी गोळीबार केला, काही लोक जखमी झाले, काही ठारही झाले। दिल्लीमध्ये दडपशाही सुरू झाली। श्रद्धानंदजींनी मला दिल्लीला बोलाविले। मी 6 मुंबईचा कार्यक्रम आटपून लगेच दिल्लीला येतो अशी तार केली। जी स्थिती दिल्लीची तीच लाहोर अमृतसरची होती। अमृतसरहून मी ताबडतोब निघून यावे अशाबद्दलच्या डॉक्टर सत्यपाल व किचलू यांच्या तारा आल्या होत्या। या दोन गृहस्थांची मला त्यावेळी मुळीच माहिती नव्हती, परंतु तिकडेही दिल्लीवरून नक्की येतो असे कळविले। मुंबई 6 सकाळच्या प्रहरी हजारो लोक चौपाटीवर स्नान करायला गेले व तेथून ठाकूरद्वारकडे मिरवणूक निघाली। त्यात स्त्रिया व मुलेही सामील झाली। मिरवणुकीमध्ये मुसलमानांनीही मोठ्या संख्येनिशी भाग घेतला। या मिरवणुकीतून आम्हाला मुसलमान बंधू एका मशिदीत घेऊन गेले। तेथे श्रीमती सरोजिनी देवींकडून व माझ्याकडून भाषणे करवून घेतली। या प्रसंगी श्रीयुत विठ्ठलदास जेराजाणींनी स्वदेशी व हिंदू मुसलमान ऐक्यासंबंधी लोकांकडून प्रतिज्ञा घेवविण्याविषयी सूचना केली। अशा घाईने प्रतिज्ञा घेवविण्यास मी कबूल झालो नाही। होत आहे एवढ्यावरच संतुष्ट रहा असे सांगितले। प्रतिज्ञा एकदा घेतल्यानंतर मोडता कामा नये। स्वदेशीचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे। हिंदू मुसलमान ऐक्यासंबंधीच्या जबाबदारीची जाणीव आपल्याला असली पाहिजे वगैरे सांगितले आणि असे सुचविले की ज्यांना प्रतिज्ञा घ्यावयाच्या असतील त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी चौपाटीच्या वाळवंटात एकत्र जमण्यास हरकत नाही। मुंबईला संपूर्ण हरताळ पडला होता। येथे कायद्याच्या सविनय भंगाची तयारीही करून ठेवलेली होती। भंग करता येईल अशा 2-3 गोष्टीच होत्या। जे कायदे रद्द होणे इष्ट होते तसेच ज्यांचा भंग सर्वांना सहजी करता येण्यासारखा होता अशांपैकी एकच प्रथम हाती धरावा असे ठरले। मिठाच्या करासंबंधीचा कायदा असह्य होता। तो कर रद्द करविण्याचे खूप प्रयत्न होऊन गेले होते, म्हणून सर्वांनी परवान्याखेरीज आपापल्या घरात मीठ तयार करावे अशी एक सूचना मी केली। दुसरी सूचना सरकारने बंदी केलेली पुस्तके छापून विकण्यासंबंधीची होती। अशी 2 पुस्तके माझीच स्वतःची, हिंद स्वराज्य आणि सर्वोदय, ही पुस्तके छापवून विकणे हा सविनय भंग सर्वात सोपासा वाटला, म्हणून ती छापवून घेतली व उपवास सुटल्यानंतर चौपाटीवरील जंगी सभा विसर्जन पावल्यानंतर ती विकण्याचा कार्यक्रम ठरविण्यात आला। संध्याकाळी पुष्कळ स्वयंसेवक ही पुस्तके विकावयाला बाहेर पडले। एका मोटारीतून मी निघालो व एकीतून श्रीयुत सरोजिनी नायडू निघाल्या। छापविलेल्या तेवढ्या सर्व प्रती खपून गेल्या। वसूल होईल ती किंमत लढ्याच्या खर्चालाच वापरावयाची होती। प्रत्येक प्रतीची किंमत 4 ठेवण्यात आली होती, पण माझ्या किंवा सरोजिनी देवींच्या हातात 4 क्वचितच कोणी ठेवले असतील। बहुतेक जण खिशात असतील तेवढे सर्व पैसे देऊन प्रत घेणारे निघाले। कोणी कोणी 5-10 रुपयांच्या नोटाही देत। मला एका प्रतीची किंमत 50 रुपयांच्या नोटीपर्यंत मिळाल्याचे स्मरते। लोकांना आम्ही समज देत होतो की घेणारालाही तुरुंग मिळण्याचा संभव आहे, पण घटकाभर लोकांनी तुरुंगाचे भय सोडून दिले होते। 7 समजले की सरकारने ज्या पुस्तकांच्या विक्रीला प्रतिबंध केला होता तीच पुस्तके विकली गेली असे सरकारच्या दृष्टीने ठरत नाही। विकली ती त्या पुस्तकांची नवीन आवृत्ती म्हणता येईल, तिचा सरकार जमा झालेल्या पुस्तकात अंतर्भाव होत नाही। अर्थात ही नवी आवृत्ती छापणे, विकणे किंवा खरीदणे यात काही गुन्हा होत नाही असे सरकारतर्फे सांगण्यात आले। ही बातमी ऐकून लोकांचा विरस झाला. त्या दिवशी सकाळी लोकांनी स्वदेशी व्रतासाठी व हिंदू मुसलमान ऐक्याच्या व्रतासाठी चौपाटीवर जमावायचे होते. विठ्ठलदास जेराजाणींना हा पहिला अनुभव मिळाला की चकाकते तेवढे सोने नव्हे, लोक फार थोडे जमले होते. त्यापैकी 2-4 भगिनींची नावे यावेळी माझ्या नजरेसमोर आहेत. पुरुष सुद्धा थोडेच होते. मी व्रतांचे मसुदे तयार करून ठेविले होते. त्यांच्या अर्थाचे हजर असलेल्या लोकांपुढे खूप विवरण करून नंतर ती घेऊ दिली. थोड्या हजेरीचे मला आश्चर्य वाटले नाही, दुःख तर नाहीच झाले, पण धावपळीचा कार्यक्रम व विधायक कार्य यामधील भेद, पहिल्याबद्दलची हौस आणि दुसऱ्याबद्दलचा कंटाळा ही तेव्हापासूनच माझ्या अनुभवास येत आहेत. पण या विषयाला स्वतंत्र प्रकरण द्यावे लागेल. 7 तारखेला रात्री मी दिल्ली अमृतसरकडे जावयाला निघालो. 8 तारखेला मथुरेला पोचलो तो कुणकुण ऐकायला आली की कदाचित मला पकडतील. मथुरेच्या पलीकडे एका स्टेशनवर गाडी थांबत होती. तेथे आचार्य गिडवाणी भेटले. त्यांनी मला पकडणार अशी साधार बातमी दिली व आपल्या सेवेची जरूर असेल तर सांगा असे सांगितले. मी आभार मानले व जरूर पडल्यास सेवा घेण्यास चुकणार नाही असे सांगितले. पलवल स्टेशन येण्यापूर्वी पोलीस अंमलदाराने माझ्या हातात हुकूम आणून दिला, तुम्ही पंजाबमध्ये आल्याने अशांतता वाढण्याचा संभव आहे, सबब तुम्ही पंजाबच्या सरहद्दीत पाऊल टाकू नये, अशा अर्थाचा तो हुकूम होता. हुकूम दाखवून पोलिसांनी मला उतरून जाण्यास सांगितले. मी उतरण्याचे नाकारून म्हटले, मी अशांती वाढविण्यासाठी नव्हे तर बोलावणे आल्यावरून अशांती कमी करण्यासाठी जाऊ इच्छितो. त्यामुळे मला दिलगिरी वाटते की मला हा हुकूम मानणे शक्य नाही. पलवल आले. महादेव माझ्याबरोबर होते. त्यांनी दिल्लीला जाऊन श्रद्धानंदजींना भेटण्यास व लोकांना शांतता राखण्यास सांगितले. मी महादेवांना सांगून ठेविले, मी हुकुमाचा अनादर करून त्याबद्दल होईल ती शिक्षा पत्करण्याचे ठरविले आहे असे कळवावे व मला शिक्षा झाली तरीही लोकांनी शांत राहण्यामध्येच आपला जय आहे हे त्यांनी लोकांना समजावून द्यावे. पलवल स्टेशनवर मला उतरून घेतले व पोलिसांच्या हवाली केले. दिल्लीहून येणाऱ्या एका गाडीच्या 3-या वर्गाच्या डब्यात मला बसविले. बरोबर पोलीस पार्टी बसली. मथुरेला पोचल्यावर मला पोलीस बराकीत घेऊन गेले. माझे काय करणार किंवा मला कोठे घेऊन जाणार ते अंमलदार मला सांगू शकला नाही. पहाटेच 4 वाजता उठविले व 1 मालगाडी मुंबईकडे जात होती तिच्यामध्ये बसविले. दुपारी सवाई माधवपूरला उतरून घेतले. तेथे मुंबईच्या मेलने लाहोरहून इन्स्पेक्टर बोरिंग आले. त्यांनी माझा कब्जा घेतला. आता मला 1-ल्या वर्गात बसविले. शेजारी साहेब बसले. अजूनपर्यंत मी सामान्य कैदी होतो, आता माझी गणना जेंटलमन कैद्यामध्ये झाली. साहेबांनी सर मायकेल ओडवायरची स्तुती सुरू केली. त्यांचे व्यक्तिशः माझ्याशी काहीच वैर नाही, पण मी पंजाबमध्ये गेल्याने शांतीभंग होण्याचे त्यांना फार भय वाटते वगैरे सांगितले. व मी आपण होऊन परत जावे व पंजाबची सरहद्द ओलांडू नये अशी विनंती केली. मी त्यांना सांगून टाकले की माझ्याकडून हुकुमाचे पालन होण्यासारखे नाही आणि मी आपण होऊन परत जावयाला तयार नाही. त्यावर आपल्याला निरुपायास्तव कायद्याचा अंमल करावा लागणार असे साहेब म्हणू लागले. पण माझे काय करण्याचा तुमचा विचार आहे ते तर सांगाल, मी विचारले. ते म्हणाले, मला माहीत नाही, मला पुढचे हुकूम मिळावयाचे आहेत, तूर्त मी तुम्हाला मुंबईस घेऊन जात आहे. सुरतेला आलो. तेथे दुसऱ्या एका अंमलदाराने माझा कब्जा घेतला. त्याने रस्त्यात मला सांगितले, तुम्ही मोकळे आहात, पण तुमच्यासाठी मरीन लाईन स्टेशनपाशी गाडी थांबवीन, तेथे तुम्ही उतरून जाल तर अधिक बरे, कुलाब्यावर अधिक गर्दी होण्याचा संभव आहे. मी त्यांच्या इच्छेप्रमाणे करण्याची खुशी दर्शविली. त्यांना बरे वाटले व त्यांनी माझे आभार मानले. मरीन लाईन्सला उतरलो. तेथे कोणा ओळखीच्या गृहस्थाची घोडागाडी दिसली. ते मला रेवाशंकर झवेरींच्या घरी पोचवून गेले. त्यांनीच मला बातमी दिली की तुम्हाला पकडल्याची बातमी ऐकून लोक चवताळून गेले आहेत आणि वेड्यासारखे बनून गेले आहेत. पायधुणीपाशी दंगा होण्याची भीती आहे. मॅजिस्ट्रेट व पोलीस तिकडे गेले आहेत. मी घरी पोचतो तो उमर सोबानी व अनसुयाबाई मोटारीतून आली व मला पायधुणीला घेऊन जातो असे म्हणाली. लोक अधीर बनले आहेत आणि चवताळून गेले आहेत. आमच्या कोणाकडून शांत होण्यासारखे नाही. तुम्हाला पाहिले तरच शांत होतील असे त्यांनी सांगितले. मी मोटारीत बसलो. पायधुणीपर्यंत पोचण्यापूर्वीच रस्त्यात खूप गर्दी जमलेली दिसली. लोक मला पाहून हर्षाने वेडे झाले. आता मिरवणूक बनली. वंदे मातरम व अल्लाहो अकबरच्या जयघोषाने आकाशाच्या चिंधड्या उडतात की काय असे दिसले. पायधुणीवर घोडेस्वार दिसले. वरून विटांचा वर्षाव होत होता. मी हात जोडून लोकांना शांत होण्याबद्दल विनवित होतो, पण आम्ही सुद्धा त्या विटांच्या वर्षावातून बचावून जाऊ असे चिन्ह दिसेना. मिरवणुकीला अब्दुल रहमान गल्लीतून क्रॉफर्ड मार्केटकडे जाण्याची आडकाठी करण्याकरता समोरून घोडेस्वारांची तुकडी येऊन धडकली. लोकांना कोर्टाकडे जाण्यापासून थांबविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. लोक मावत नव्हते. लोक पोलीस लाईन फोडून पुढे घुसले. माझा आवाज ऐकू जाण्यासारखी स्थितीच नव्हती. अशा स्थितीत घोडेस्वारांच्या तुकडीच्या नेत्याने लोकांना उधळवून लावण्याचा हुकूम केला आणि त्या तुकडीने भाले उभारून लोकांवर एकदम घोडे सोडून दिले. त्यापैकी एखाद्या भाल्याने आमचीही वाट लागली तर आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही असे मला वाटले. पण त्या समजुतीत अर्थ नव्हता. आमच्या बाजूने सर्व भाले आगगाडीच्या वेगाने वाट कापित चालले होते. लोकांच्या जमावामध्ये खिंडार पडले. पळापळ सुरू झाली. कोणी चिरडले, कोणाला जखमा झाल्या. घोडेस्वारांना बाहेर पडायला मार्ग नव्हता, तर लोकांना बाजूला सरावयाला मार्ग नव्हता. मागे फिरावे तरी मागेही हजारो लोक खचून भरलेले होते. एकंदर देखावा भयंकर होता. घोडेस्वार व लोक दोघेही वेडे झाल्यासारखेच दिसले. घोडेस्वार काही पाहत नव्हते व त्यांना पाहता येण्यासारखेही नव्हते. ते तर खाली वाकून घोड्यांना दौडवीत चालले होते. हजारो लोकांचा हा जमाव भेदून जायला जे काही क्षण लागले तेवढे क्षण त्यांना काही दिसतच नव्हते असे मी पाहिले. लोकांना अशा तऱ्हेने विखुरण्यात व थांबविण्यात आले. आमच्या मोटारीला पुढे जाऊ दिले. मी कमिशनरच्या ऑफिसपुढे मोटार उभी करविली आणि पोलिसांच्या वर्तणुकीबद्दल त्यांच्याकडे तक्रार करण्यासाठी मी तेथे उतरलो.